एज्रा अध्याय 8. आणि बाबेलहून माझ्याबरोबर अर्तहशस्त राजाच्या कारकिर्दीत पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख, त्यांची नावे ही आहेत: फिनहासाच्या वंशातला गर्शोम, इथामारच्या वंशातला दानियेल, दाविदाच्या वंशातला हट्टूश, शखन्याच्या वंशातील परोशाच्या वंशातला जखऱ्या आणि त्याच्याबरोबर पुरुषातले 150. पहत मवाबाच्या वंशातला जरह्या याचा मुलगा एल्य होवे नये आणि त्याच्याबरोबरचे 200 पुरुष. शखन्याच्या वंशातला यहजोएलचा मुलगा आणि त्याच्याबरोबर 300 पुरुष. आदींच्या वंशातील योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबरचे 50 पुरुष. एलामाच्या वंशातला अथल्याचा मुलगा यशया आणि त्याच्याबरोबरचे 70 पुरुष. शफाट्याच्या वंशातला मिखायलाचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे 80 पुरुष. यवावाच्या वंशातील यहीएलाचा मुलगा ओबद्या आणि त्याच्याबरोबर 218 पुरुष. बानीच्या वंशातला योसिफ्याचा मुलगा शलोमित आणि त्याच्याबरोबरचे 160 पुरुष. बेबाईच्या वंशातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबर 28 पुरुष. अजगादच्या वंशातला हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे 110 पुरुष. अदोनिकामच्या वंशातले शेवटचे म्हणजे अलिफ्लेट यूएल शमाया आणि त्यांच्याबरोबरचे 60 पुरुष. आणि बिगवाईच्या वंशातले उथई जब्बूद त्यांच्याबरोबरचे 70 पुरुष. मी त्यांना अहवाकडे वाहणाऱ्या कालव्याजवळ जमवले. त्या ठिकाणी आमचा 3 दिवस मुक्काम होता. तेथे मी लोकांची व याचकांची तपासणी केली, पण तेथे लेवीचे कोणीही वंशज सापडले नाहीत. तेव्हा अलियजर, अरियेल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या आणि मशुल्लाम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या शिक्षकांना मी निरोप पाठवून बोलावून आणले. कासिफ्याचा मुख्य इद्दो याच्याकडे मी त्यांना पाठवले. त्यास आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी त्यांना सांगितले. जे मंदिरात सेवा चाकरी करणारे कासिफ्यात राहत होते, त्यांनी देवाच्या घरात सेवा चाकरी करण्यासाठी आमच्याकडे माणसे पाठवावी. देवाचा आमच्यावर चांगला हात असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे इस्रायलाचा मुलगा लेवी, याचा मुलगा महली, याच्या वंशातला एक शहाणा मनुष्य आणला आणि शेरेब्याचे पुत्र आणि त्याचे भाऊ असे एकंदर 18 जण आले. मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व त्यांचे मुले असे एकंदर 20 जण आणले. शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवा चाकरीसाठी 220 जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दाविदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवीचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिली होती. तिथे अहवा कालव्याजवळ मी सर्वांनी उपास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुले बाळे साधन संपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरूप व्हावा. प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाकडे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला, कारण आम्ही राजा अर्तहशस्तला म्हणालो होतो, जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो, पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो. म्हणून आम्ही उपवास आणि देवाची प्रार्थना केली. देवाने आमचा धावा ऐकला. तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा 12 जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखीन 10 भाऊ यांची निवड केली. मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर वस्तू, देवाच्या घरासाठी जे अर्पण, राजा अर्थहशस, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी आणि इस्रायल लोकांनी स्वखुशीने अर्पिले होते ते तोलून दिले. मी त्यांच्याकडे 600 किक्कार चांदी, 100 किक्कार चांदीची तबके, 100 किक्कार सोने, शिवाय 1000 दारिकांचे सोन्याच्या 20 वाट्या व चांगली चकचकीत पितळेची सोन्या एवढी मोलवान 2 पात्रे ही तोलून दिली. मग मी त्यांना म्हणालो, तुम्ही तसेच या वस्तू देखील परमेश्वर देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने व चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी स्वखुशीचे अर्पण आहे. या गोष्टी यरुश्लेम मधील परमेश्वराच्या मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्रायलाच्या वडिलांच्या घराण्यांच्या हाती सोपवा. त्यांचे वजन करून त्या गोष्टी यरुश्लेमेमधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील. यावर एजराने वजन करून दिलेल्या खास भेट वस्तू आणि सोने व चांदी याचकांनी व लेवींनी ताब्यात घेतल्या. यरुश्लेमेमधील देवाच्या घरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले. पहिल्या महिन्याच्या 12 दिवशी आम्ही अहवा कालव्यापासून यरुश्लेमला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले. आम्ही यरुश्लेमेला पोहोचलो. तेथे 3 दिवस विश्रांती घेतली. 4 दिवशी देवाच्या मंदिरात ते सोने, चांदी व इतर वस्तू वजन करून उरिया याजकाचा मुलगा मरेमोत याच्याकडे देण्यात आल्या. तेव्हा फिनहासाचा मुलगा एलाजार, तसेच येशुआचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा ओअद्या हे लेवी एवढे जण मरेमोत बरोबर होते. आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली. त्यानंतर बंदीवासातून परत आलेल्या यहुद्यांनी इस्रायलाच्या देवाला होमार्पण वाहिली. सर्व इस्रायलाकरता 12 बैल, 96 मेंढे, 77 नर कोकरे, पापार्पणासाठी 12 बोकड एवढे सगळे त्यांनी परमेश्वरास होमार्पण केले. मग या लोकांनी राजाने दिलेला आदेश राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच नदीच्या अलीकडील भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्रायल लोकास आणि देवाच्या घराला सहाय्य केले.